हरे कृष्णा। जो पैर लागले का तुम्हाला हात वरती करा, सरळ बसा जरा। कारण आता सगळ्यांनी आपल्या इकडे काय आहे, पहिलं भोजन आणि नंतर भजन। आमचे भक्त सगळे म्हणतात भोके पेट ना भजन होय। खाली पोट असल तर भगवंताचं भजन होत नाहीये, परंतु भजन च्या अगोदर भोजन जर केलं तर मग तर भजन आतमध्ये घुसत नाहीये। मग आपण वाट पाहत असतो, बस डोळे असे लागलेले असतात, कधी संपतंय कधी संपतंय, कधी झोपेचा वेळ होते, है की नाही? ही स्थिती आहे कलियुगातल्या लोकांमध्ये। एक जो गुण आहे तो फार कमी आहे, आणि तो कोणता? सहनशीलता। आणि दुसरा एक आहे धैर्य। कोणता? धैर्य। तर भक्तीमध्ये भगवंताची सेवा जर करायची असेल तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपादांचे गुरु सांगायचे, पुस्तक नको वाचवता, मन ऐकायच्या वेळी ऐकायचं, जेवायच्या वेळी जेवण, कामाच्या वेळी काम, झोपायच्या वेळी। सफल व्यक्ती कोण आहे या जगामध्ये? जो एका वेळी एक काम करतो तो व्यक्ती सफल आहे, शास्त्र सांगतात। आणि कोणत्या क्षेत्रात? एका वेळी काय? एक काम। गाडी चालत असताना मोबाईल वरती बात करत असताना काय होतं? मग ऍक्सिडेंट। आणि हे जीवन आहे। त्यासाठी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे, यदि भगवंताची भक्ती करायची असेल पूर्ण जीवनभर तर व्यक्तीमध्ये सहनशीलता पाहिजे। काय पाहिजे? सहनशीलता। सहनशीलता हा गुण सगळ्यात महत्त्वाचा आहे। जेव्हा भगवान कपिल देवच्या रूपामध्ये आलते, एक अवतार आहे भगवंताचा, त्यांचं नाव काय आहे? कपिल देव। आता सगळ्यांना कपिल देव क्रिकेटवाला माहिती। मी जेव्हा भागवत काही वर्षांनी कपिल देव नाव वाचलं तर मला वाटलं तो कपिल, तर मला आवडलं ते नाव। मला वाटलं त्याचे आई वडील किती चांगले असणार आहे की आपल्या मुलाचं नाव भगवंताच्या नावावरती ठेवलंय। कर्दंब मुनी चे पुत्र होते भगवान कपिल, आणि कर्दंब मुनीची जी पत्नी होती तिचं नाव काय होत? देवहूती। ह्या जगातली सगळ्यात पहिली जी स्त्री होती तिचं नाव काय होत? शत्रुपा। आणि सगळ्यात प्रथम जो पुरुष, सगळ्यात प्रथम विवाह ज्यांचा झाला ह्या जगामध्ये जेव्हा सृष्टी झाली ब्रह्माची, तर ब्रह्माजींनी ही सेवा सुरू केली होती। की सृष्टी ब्रह्मांड तर त्याने बनवलं, आता जसं होतं ना घर बनवलं, पण आता घरात राहणारी लोक पण पाहिजेत ना। घराची शोभा काय आहे? माणसं। तसंच ब्रह्माने सगळी सृष्टीची रचना केली, परंतु सगळं काय खाली, आणि किती मजल्याची इमारत बांधली ब्रह्माने? 14। किती? 14 लोक, वरती 7 खाली 6, पृथ्वीपासून वर 7, म्हणजे 6 आणि पृथ्वी 1 7। पृथ्वी खाली आतल, वितल, तलातल, महातल, रसातल, पातल असे जनलोक, मोहरलोक, स्वर्गलोक, तपलोक और सत्यलोक असे वरचे 7। सत्यलोकामध्ये ब्रह्माचं निवासस्थान आहे। तर असे जेव्हा ब्रह्माने हे सगळे लोक, लोक म्हणजे एक प्रकारचं ग्रह, जसे पृथ्वी ग्रह आहे तसे लोक बनवले, सगळे खाली होते आणि विशेष रूपाने पृथ्वी, तर मग त्यांच्या शरीरातून सगळ्यात पहिले वेगवेगळे ऋषी मुनी तर प्रकट झाले, नारद, सप्त महर्षी वगैरा वगैरा, शिवजी। पण सृष्टी पुढे वाढत नव्हती, मग त्यांच्या शरीरातून उजव्या साईडनं एक पुरुष उत्पन्न झाला आणि डाव्या साईडने एक स्त्री पहिली, तिचं नाव शत्रुपा होत, आणि यांचं नाव काय होत? स्वयंभू म्हणू। अशी स्वयंभू म्हणूची जी कन्या आहे तिचं नाव होत देवहूती, आणि फार बुद्धिमान आहे देवहूती। आणि तिचा ती राजकुमारी होती आणि हे कर्दम मुनींशी तिचा विवाह झाला आणि स्वयं भगवान त्यांच्या पुत्र रूपाने अवतरित झाले. त्यावेळी त्या भगवंताचं नाव काय होतं? कपिल देव. तर ती जी देवहूती आहे ती फार एक दिवस फार दुखी होऊन अशी क्रंदन करू लागली. का रडू लागली? तर ती म्हटले की मी किती दुर्भाग्यशालिनी स्त्री आहे या जगातली. ती आपल्याच दुर्भाग्याला कोसू लागली. ती म्हणे लागली, भगवंता मला असा पती प्राप्त झालेला आहे जो भगवंताचा महान भक्त आहे. तिचे पती कर्दमुनी होते आणि असले कृष्णांचे महान भक्त होते. एकदा जेव्हा ते तपस्या करत होते तेव्हा भगवंत प्रकट झाले गरुडावरती आणि गरुडावरती भगवंताशी उभे होते आणि कर्दमुनींना पाहिलं तर भगवंताच्या डोळ्यातून अश्रू असे बिंदू पडले खाली. पाहिलं कसला हा व्यक्ती, किती माझी भक्तीमध्ये रत आहे. तर भगवंताच्या डोळ्यातून पाणी गळलं आणि त्याचं एक सरोवर बनलं. त्याचं नाव काय पडलं? बिंदू सरोवर. काय? हा, हे गुजरातला गेले, अहमदाबाद शहराच्या जवळ आहे गुजरातला ना बिंदू सरोवर. तिथे यांनी तपस्या केली. तर असे देवतेचा जो पती है त्याला माहित होत कि मला निघून जायचंय. ते पुत्राला जन्म दिला आणि घर सोडून निघून गेले जंगलामध्ये भगवत भक्ती करण्यासाठी. हा, तर त्यांची जी पत्नी आहे देव होती ती म्हणू लागली कि माझ्यासारखी बहुत भाग्यशाली स्त्री या जगतात कोणीच नाही आणि माझ्यासारखी सगळ्यात दुर्भाग्यशाली स्त्री पण या जगात कोणी नाही. भगवंतांनी किती कृपा केली कि मला असा पती भेटला ज्यांना साक्षात भगवंत त्यांच्या जवळ आलेले आहेत, कितीतरी वेळा दर्शन दिलेले आहे. आणि दुसरा मला असा पुत्र दिला भगवंतांनी कि जो भगवंताचा काय होता? महान भक्त. परंतु मी स्त्री आणि मी याचा लाभ उठवू शकले नाही. काय लाभ? कि मला पण भगवंताची भक्ती केली पाहिजे होती. मग एक दिवस फार रडू लागली कि कसं माझं जीवन आहे, सगळी माझ्याकडे सुविधा असून सुद्धा भगवंताचं भक्त बनण्याची तरी पण मी भगवंताची भक्ती केली नाही. आणि एक दिवस फार रडू लागली तेव्हा तिचे पुत्र भगवान कपिल त्यांना उपदेश देतात. ते म्हणतात कि हे मा मीन्स हे आई, तू कशाला शोक करते? तू काय कर, भगवंताच्या सेवेमध्ये जीवन समर्पित कर आणि भगवंतांच्या भक्तांची शरण धारण कर. तेव्हा ती विचारते भक्त कोण आहेत, साधू कोण आहेत, त्यांचं काय काय लक्षण आहेत, है ना, काय कोणती गोष्ट असेल तर त्याचं लक्षण माहित पाहिजे. जसं दूध आहे ओरिजिनल, त्याची चव, त्याचा रंग आदि. तसं जेव्हा तिने प्रश्न विचारला कि मी कशी भगवंतांना प्राप्त करू शकते आपल्या जीवनात, तेव्हा कपिल देवाने भागवतमचा एक तिसरा स्कंद आहे, तिसरं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पूर्ण भरून हा फार तत्वज्ञान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक ते म्हणतात तितिक्ष्वाहा कारुणिका सुहृदः सर्वदेहिना अजात शत्रवा शांता साधवा साधु भूषणा. भूषण शब्दाचा अर्थ काय आहे? आभूषण. जसं कोणी सुंदर नटत झटत, जसं स्त्री आहेत त्या अंगावरती आभूषण धारण करतात, है ना, सुंदरतेसाठी. तसंच आहे एक व्यक्तीचं आभूषण काय आहे. आता आपण मग बरंच काय काय अंगावर घातलं तरी सुंदरता वाढत नाही, पण त्याचा व्यवहार कसा असला पाहिजे, त्या व्यक्तीचा चालचलन, बोलणं, दुसऱ्यांशी व्यवहार करणं, हे काय करतं? हजारो लोकांचं हृदय आकर्षित करतं. सगळ्यात मोठा व्यक्ती कोण आहे? कि ज्या व्यक्तीने जास्तीत जास्त लोकांच्या हृदयाला काय केलंय? आकर्षित केले. आणि कशाने? आपल्या व्यवहाराने, सदाचार, वाणी. सगळ्यात महत्वाचं काय आहे? जीव, वाणी. त्यासाठी शास्त्र म्हणते जिव्हाग्रे वसती लक्ष्मी. लक्ष्मीचा वास कुठे असतो? जिभेच्या जिभेवरती. जिभेपासून आपण बंधू बांधव मित्र आदी बनवू शकतो आणि जिभेपासूनच आपण काय बनवतो शत्रू आणि आपल्या जीवनाचा विनाश करतो. द्रौपदी महाभारताच्या युद्धाचं कारण कोण आहे? द्रौपदी. आता इंद्रप्रस्थ राज्य जेव्हा यांनी बनवलं सुंदर, हा मय दानव जेव्हा यांनी कौरवांनी पांडवांना खांडव वन दिलं शकुनी मामाच्या आदेशानुसार, तर हे पांडव ठीक आहे भगवंतांनी स्वीकार केला की भगवंताच्या कृपेने भेटलेला आहे. जेव्हा आपण आपल्या जीवनात भगवंताची कृपा पाहत नाही ना, तेव्हा मग आपण आपल्या जीवनाचा विनाश करायला सुरुवात करतो. कोणतेही जीवनात सुख आलं असेल किंवा दुःख आले असेल तर काय व्यक्तीनं सेफ जाणलं पाहिजे, हे कोणाची कृपा आहे? भगवंताची आहे. आता दुखी दुःख आलं तर आपण म्हणतो अरे कसं दुःख कमी होईल माझ्या जीवनातून, परंतु नाही, भगवंत हे वडिलांसारखे आहेत, है ना. आता लहान जे मुलं असतं हा त्याला चॉकलेट खायला खूप आवडतंय, पण वडिलांना माहित आहे की चॉकलेट खायला तर याचे दात खराब होते, कधी कधी त्याला थापड पण मारतात. तर थापड मारणं पण ते काय आहे? प्रेम आहे. काय आहे? प्रेमच एक बापाचं आहे की नाही. हा असं कोण म्हणणार हे थापड मारते हा बाप आहे का काय आहे? हा पण थापड पण प्रेमच आहे आणि कधी कधी चॉकलेट देणं पण प्रेमच आहे, दोन्ही प्रेम आहे. तसंच भगवंत आहे, कधी कधी आपल्याला दुःखामध्ये टाकतात आणि कधी कधी थोडं सुखमय असते, ते दोन्ही काय आहे? त्यांचं प्रेमच आहे. हा त्यासाठी ब्रह्मा भगवंतांना प्रार्थना करतात आणि ते म्हणतात भगवंता जेव्हा व्यक्तीच्या जीवनात दुःख येतात आणि तो व्यक्ती त्या दुःखांना भगवंताची कृपा समजून स्वीकार करतो जीवनात, असा व्यक्ती तुमच्या धामात जाण्यासाठी योग्य आहे, वैकुंठात वापस जाण्यासाठी. हा हे फार महत्वाचं आहे की आपण जेव्हा दुःख आधी येतं तेव्हा मग भगवंता असणं हे करतो, दूर होतो, भगवंताकडे जात असतो आणि थोडे सुखाचे दिवस आले तर विसरून जातो, दुःख आले तर कधी कधी भगवंताविषयी अशी मनामध्ये क्रूर वाईट अशा भावना येत असतात, भक्ती करायची इच्छा नाही होती. हा कधी वाटत काय हे भगवंत राधा कृष्णांना का सेवा करू, विठ्ठल रुक्मिणीची गणपती बरे आहेत आमचे, दुर्गा माता मांढर देवी खंडोबा चेडोबा भैरोबा हे सगळे, विठ्ठल रुक्मिणी नको. पण तुकाराम महाराजांनी सोडले का त्यांचं चरण? तुकाराम महाराज कितीतरी हे का असे भगवंत देतात कष्ट, तर भगवंत दाखवतात की माझ्या भक्तांच्या जीवनात कितीतरी विपद आलं तरी ते माझ्या सेवेमधन ठस की मस नाही होत. आता खाल्ल्या व्यक्तीला उठाव वाटत का? नको होते असं हलायला, पण ठस की मस हा तशी स्थिती आहे. तर ही जी जीभ आहे हा ती महत्वाचं कारण आहे हा सगळ्याच गोष्टींसाठी. तर इथं पांडवांना कष्ट आलं, त्यांना खांडवन भेटलं तरी त्यांनी आनंदाने स्वीकार केलं आणि मग त्याचं काय बनलं? मोठ इंद्रप्रस्थ. आज पण ते दिल्ली जे शहर आहे ते इंद्रप्रस्थ आहे आणि जे हस्तिनापूर आहे ते मेरठच्या जवळ आहे. आता जरी जातात ना दिल्लीला, हस्तिनापूर ते कौरवांचं जे राज्य आहे. तर असं पांडवांनी स्वीकार करतात आणि इथं जेव्हा मग दुर्योधनाला कळतं की इथं एवढं मोठं सुंदर महल आदी बनवलेले आहेत, मग दुर्योधन कर्ण आदी हे निघतात पाहण्यासाठी शकुनी तिघे आणि अर्जुन त्यांचं स्वागत करतात. आणि महिलातून जातात तर काय होत असतंय? जिथं स्थल आहे तिथं काय दिसत? जल. जिथं जल आहे तिथं काय दिसत? स्थल. तर असं जेव्हा पाहत गेलं तर त्यांना आश्चर्य वाटलं, बरंच काय आश्चर्यदायक गोष्टी होत्या त्या महिलात. परंतु जिथं जमीन यायची तर हा आपलं धोतर वरती करायचा. कोण? दुर्योधन. त्याला वाटायचं पाणी, आणि जिथं पाणी आलं की आपली धोतर खाली. असंच मग ती द्रौपदी अशी समोर उंच याच्यावरती उभी होती आणि हे येताना पाहिले आणि याला काय पाणी होतं पण तिथं काय दिसलं? स्थल, जमीन. आणि सीधा पाऊल टाकलं तर पाण्यातच पडला आणि ती जोर जोरात हसू लागली. काय म्हटली ती? अंधे का पुत्र अंधाही होता आहे. आंधळ्याचं पार आंधळच असतंय. केवळ एक शब्द कुठून निघाला होता, जीव. जीवाग्रे वसती लक्ष्मी. लक्ष्मी पण याचा दुरुपयोग केल्याने काय करते, दूर जाते. सगळे जे संबंध आहेत ते कडू होऊन जातात. निंबापेक्षाही जास्त कडू, कडवटपणा वाढतो. कशाने, या जिभेच्या शेंडेने. आणि यासाठी जिभेची तुलना तलवारीशी केलेली आहे. कशाशी, तलवारीचे घात ऑपरेशन करून भरून निघतात, परंतु जिभेने केलेले जे घात आहेत ते हृदयामध्ये हमेशा हमेशा के लिए सदैव राहत असतात. त्यासाठी फार फार महत्वाचं आहे याचा दुरुपयोग ना करणे. तर तेव्हा कपिल देव आपल्या आईला उपदेश देताना म्हणतात की एका व्यक्तीचं जे गुण आहे त्या गुणांनी तो सगळ्या जगातल्या लोकांना काय करत असतो, आपल्याकडे आकर्षित करत असतो. तुझा आकर्षित करत असतो. आणि त्याची सुरुवात कशाने होत असते, वाणीने. हा, त्यासाठी प्रभुपाद म्हणायचे, मूर्ख व्यक्ती कोण आहे हे जर जाणायचं असेल तर त्याच्या हातामध्ये माईक द्या. काय द्या, हा. तर मूर्ख व्यक्तीच पता चलत आहे, मतलब माहिती पडत. हा, मूर्ख व्यक्ती माहित पडतो आपल्याला कधी, जो तेव्हा जो आपलं जब मुख खोलत आहे, तोंड उघडतो, जेव्हा बोलायला लागतो तेव्हा मूर्ख व्यक्ती च माहिती कळते. त्यासाठी आधी तर लोक काय करतात, चुप, है ना, बोलतच नाही. त्यासाठी फार महत्वाचं आहे आपलं जी वाणी आहे तिचा उपयोग करणं. तर कपिल देव आपल्या मातेला शिक्षा देताना म्हणतात, शिकवण, की सगळ्यात पहिला जो गुण आहे तो कोणता आहे, सहनशीलता. कोणता, सहन नाही करत. आता पा ना समाजात, हा, सासू सुनेलला सहन करत नाही. आजकालच्या सुनांना सासू सहन नाही होत. आजकालच्या आईबाप, आजकालच्या पोरांना आईबाप सहन नाही होत, लहानपणापासून नाही होत. ते सगळं झाले. आणि कोणी गावचा सरपंच पूर्ण गावाला सहन नाही होत. मतलब प्रत्येक ठिकाणी असहनशीलता. थोडीशी ट्रॅफिक लागली तरी इकडे सहन नाही होत. थोडीशी गर्मी झाली की गर्मी सहन नाही होत. काय चालू करायला पाहिजे, एसी, है ना. किती गोष्टी आहेत, आपण जर रोज विचार केला तर आपल्याला काही सहन होत नाहीये. आणि सहन केलं आपण करत नाहीये. परंतु भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, सगळ्यात पहिलं भगवंतांनी जे बोललं अर्जुनला तेच हे सांगितलं, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायनो नित्यास्तान तिक्षस्व भारत. अर्जुनाचं एक नाव काय होत, भारत. हा, मतलब जे भरत त्यांच्या वंशामध्ये आलेले आहेत. तर असं अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय. अर्जुनाचं अजून एक नाव काय होत, कौंतेय. का बरं कौंतेय, कुंतीचे पुत्र होते. कोणाचे, तर भगवंत म्हणतात, अरे कौंतेय, अरे अर्जुना, हे जी जीवनात सुख दुःख आहे ते कशाने आपण अनुभव करतोय, ह्या शरीरामुळं. कोणत्या शरीरामुळं, हे हाडा माणसांचं चमड्याचं किती घाण शरीर आहे. आता आपण याच्यावरती जीवा पलीकडे प्रेम करतोय. तसं पाहिलं तर या शरीरातून सगळं काय निघते, घाणच निघते. त्या सकाळी कुणाचं असली स्वरूप पाहायचं असेल तर जो झोपेतून उठतो ना व्यक्ती, तेव्हा त्याला बघायचं, त्याचं सुंदरता तेव्हा कळते. नाकातून घाण निघते, कानातून घाण निघते, मलमूत्र त्यागायला जातो, आहे की नाही, दुर्गंधच दुर्गंध. आता कोणीही दिवसा ऑफिसला निघाल्यावर डिओडंट, हे क्रीम, ट्रे क्रीम, सगळं काही आपण हे करून जातो. पण असली स्वरूप काय, व्यक्तीचं घाणेरड शरीर आहे. आणि असली स्वरूप वरून जरी फार चमक झाला असेल, आता घड्याळ आहे, वरून फार चमकत आहे, पण याच काढल्यावरती आतमध्ये असे वाकडे तिकडे काटे आहे की नाही, तसंच शरीर आहे. हा चमडा म्हणजे प्लास्टरच, सिमेंटचं काय दिलेलं आहे पॉलिश, लेप दिलेला आहे. हा तसं एक सारखं सिमेंट असतं, पण आतमध्ये जर खोललं तर काय दिसत आहे, इटा माती दगड सँड सगळं काय आहे. तसंच हे शरीर आहे, बाहेरून फार चकचकीत आहे आणि ब्रँड पण आहेत बाहेरून. हा त्याच्यावर आमचे एक भक्त म्हणायचे, जीवनभर आपण किती वेगवेगळे प्रकारचे ब्रँड कपडे शूज आपण सगळे वापरतो, पण मृत्यूच्या वेळी जे कपडे घालतात ना सफेद, त्याचा काही ब्रँड नसतोय. कोणी म्हणत नाही की मला ते नायकीच कफन पाहिजे, असतंय का? नाही, मला हाच ब्रँड आवडते. मृत्यूच्या वेळी एकच ब्रँड आहे सगळ्यांसाठी. तर त्यासाठी भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, हे शरीरामुळे आपल्याला जाणवतंय सुख आणि दुःख. हा आणि हे सुख दुःख कसं आहे जीवनात, शीत उष्ण सुख दुःखदा. शीत मीन्स थंडी, उष्ण मीन्स गरमी. आजकाल दिवसा गरमी, रात्री बाहेर झोपल्यावरती काय थंडी, चालूच आहे. जीवनात हे सर्दी गरमी, भगवान म्हणतात अरे अर्जुना घाबरू नकोस. हा हे जे सुख दुःखाचं जे चक्र आहे हे थंडी आणि गरमी सारखं आहे, असं येणार. थंडी आल्यावरती गेल्यावरती गरमी येते, गरमी गेल्यावरती थंडी येत असते. अर्जुना ह्या शरीरामुळे हे सगळं काय आहे आणि या शरीरामुळे आपण काय काय करतोय, बद्ध झालेले आहोत. आणि हे शरीर आज जर ओपन केलं तर आतमध्ये काय काय आहेत, मांस चमडा रक्त आहे आणि असं घाण सगळी आहे की नाही शरीरात. त्यासाठी हे शरीर एवढं चांगली वस्तू नाही, परंतु शास्त्र म्हणतंय की याचा उपयोग करून व्यक्ती भगवंतांना प्राप्त करू शकतो, ही एक चांगली गोष्ट आहे. त्यासाठी प्रल्हाद महाराज एका श्लोकामध्ये म्हणतात, दुर्लभम मानुषम जन्म तदपि अध्रुवम. अध्रुवमचा अर्थ आहे जास्त वेळ नाही राहणार आहे तुमच्याकडे. हा जसं आता काही स्वयंपाक बनवला, फ्रीज मध्ये नाही ठेवला तर बाहेर ठेवल्यापासून त्याची हालत होते, दुर्गंध यायला लागतो की नाही, तसं हे शरीर आहे. हा हळूहळू हळूहळू हा जसं काय होतं, खराब होत जातं हे शरीर. हा आणि शरीरातून आत्मा निघून गेल्यावरती मग काय विचारायलाच नको. हा मग तर टेन्शन येतं व्यक्तीला, किती जरी प्रेम कुणावर असेल, आत्मा निघून गेल्यावरती सगळं प्रेम त्याच्याबरोबरच निघून जातं. त्यासाठी भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, जीवनात येणारे जे सुख दुःख आहे, तान तितिक्षस्व भारत. काय तर तितिक्ष शब्दाचा अर्थ आहे सहन करा. आणि हा शब्द कोणी वापरला, कपिल देवाने आपल्या आईला शिक्षा देताना. ते म्हटले की एका व्यक्तीचं जे भगवंताचे भक्त आहेत त्यांच्या गुणांचं वर्णन केलं. जेव्हा व्यक्तीमध्ये चांगले सद्गुण असतात त्या सद्गुणानेच तो सुंदर वाटतो, त्याला बाहेरचं देखावा करण्याची आवश्यकता नाहीये. त्यासाठी जे ज्ञान आहे त्याने व्यक्तीची काय वाढते, सुंदरता वाढते. आजच आम्ही प्रभुपादांचं एक कोट वाचत होतो, आजच्या दिवशी प्रभुपादांनी एक बोललंय. प्रभुपाद काय म्हणतात की एक श्रीमंत व्यक्ती आणि एक विद्वान व्यक्ती यांच्यामधला अंतर सांगतात. ते म्हणतात श्रीमंत व्यक्ती थोडासा प्रसिद्ध होऊ शकतो आणि जास्तीत जास्त आपल्या गावापुरता, परंतु जो विद्वान व्यक्ती आहे तो पूर्ण जगासाठी आहे. तसंच आहे. त्यासाठी भगवंत म्हणतात की सगळ्यात पहिला जो गुण आहे व्यक्तीमध्ये तो हा आला पाहिजे, कोणता, तितिक्ष्व सहनशीलता. आणि तेव्हाच एक कुटुंब एकत्र राहतंय. आजकाल कोणी का आई बापांना नाही ठेवत लोक जवळ, तर बाकीच्यांना काय. आणि हा गुण जेव्हा कमी होतो तेव्हा मग फॅमिली काय होतात, न्यूक्लिअर फॅमिली म्हटलेले इंग्लिश मध्ये न्यूक्लिअर. हा हम दो और हमारे दो, चीन मध्ये हम दो और हमारे एक, दुसरं मग झालं का त्याला जेल मध्ये चीन मध्ये, आणि टॅक्स त्याच्यावरती एक वेगळा लागलेला जातो, तिथे एकच बस. हा तर ह्या इथं या जगामध्ये का एवढे पहिले लोकांची संस्कृती जॉईंट फॅमिली असायची. हा किती त्याचे काय भाऊ त्याचे असे मोठं कुटुंब असायचं, जॉईंट एकत्र परिवार. आणि आता काही असं दुर्लभ झालंय असं कुटुंब का, तर लोकांमध्ये सहनशीलतेची भावना फार कमी झालेली आहे. कोणी कुणाला सहन करू करायच्या मागे नाही. त्यासाठी काही जरी झालं तर व्यक्तीने विचार केला पाहिजे किती दिवसाचं जीवन आहे. फार कमी आहे, पण आपली स्वप्न तर फार ह्या डोंगरा एवढी आहेत. हा, थोड्याशा जीवन जीवनासाठी किती वर्ष जगणार आहे अजून? 40 झाले माझं जीवन, मला आमिष वाटतं. 15 वर्ष जास्त जास्त जगलं तर जगलो, नाही तर संपलं. आता बाकी सगळ्यांची लाईन लागलेलीच आहे माग, आहे की नाही? आपण सगळे एका माग माग काळाच्या ओघात चाललेलो आहे, काळाच्या तोंडामध्ये चाललेलो आहे. कोणी अर्धा गेलाय, कोणी पाऊन गेलाय, कोण सव्वा गेलाय, पण सगळे चाललेले आहेत. त्याप्रमाणे त्यासाठी सगळ्या प्रकारचे द्वेष भावना आदी विसरून व्यक्तीने काय केलं पाहिजे, सगळ्यांशी सद्व्यवहार सदाचरण केलं पाहिजे. पण हे कौरवांसारख्या व्यक्तीला फार मुश्किल होत. पांडव तयार असायचे सगळं विसरून सगळं ठीक करण्यासाठी, पण कौरवांना कधी खपत नव्हतं. तर कौरवांचं काय झालं फायनली? विनाश. किती कौरव होते? 100. किती? 100 कौरव, गांधारी आणि धृतराष्ट्राचे सुपुत्र आणि एकच पुत्री होती. 100 भावांना किती बहिणी? 1. पण एकाच व्यक्तीने 100 जणांचा वध केला, आणि ते कोण होते? भीम. भीमाने सगळ्या कौरवांना मारलेलं, असं पॉवरफुल. तर विनाश निश्चित आहे. त्यासाठी भगवंताचं भक्त बनायचं असेल किंवा सर्वसाधारण व्यक्तीच्या जीवनात पण हा गुण फार महत्वाचा आहे. कोणता गुण? सहनशीलता. आणि हा गुण भगवंतांना फार पसंत करतात. भगवंत त्याने फार प्रसन्न होतात. पांडवांमध्ये पाहिलं भगवंतांनी, ह्या कौरवांची जी भावना होती हमेशा पांडवांच्या नावाने बोटं मोडायची, नाही का? आपल्याकडे म्हणतात आजकाल ते माझ्या नावाने फार बोटे मोडते. हे कौरव 100 वर्ष त्यांची बोट वाजत असते. हा, एकदा ते दुर्वासा मुनी पोहोचले यांच्या घरी. कुणाच्या? दुर्योधनाच्या घरी. दुर्योधनाच्या घरी गेले. दुर्योधनाने खूप सेवा केली दुर्वासा मुनीची. दुर्वासा मुनींना त्यांचं नाव काढलं तरी अंगाला काटा येतो लोकांच्या तिकडे. त्यावेळी दुर्वासा मुनीची खूप सेवा केली. दुर्वासा मुनी फार प्रसन्न झाले. ते थोडेसे क्रुद्ध झाले तर मग त्याचा विनाश काय निश्चित आहे. तर असे दुर्वासा मुनी फार प्रसन्न झाले. दुर्वासा म्हटले, दुर्योधना काय तुला मी काय करू, तुला काय आशीर्वाद देऊ. आणि हा फार चलाक होता. याच 24 तास एकच कुणाचं वाकडं झालं पाहिजे? पांडवान. ऍक्च्युली ही जी ईर्षा आणि द्वेषाची भावना आहे ना, ती आगी सारखी हृदयात पेटत राहते. आणि त्यामुळे व्यक्ती स्वतः सुखी नसतो आणि दुसऱ्याचा जो दुसरा व्यक्ती सुखी असतो ते पण त्याला देखवत फार. त्यामुळे असहनशील असं तडपल्यासारखं पायाची आग मस्तकाला सारखी लागलेली असते त्याच्या, त्यासाठी जळत असते तो आतून बाहेर. हा, तेव्हा मी याने म्हटलं एकच करा महाराज, आमचे जे बंधू आहेत ना, कोण? पांडव. त्यांच्या घरी जा. पांडव कुठं राहत होते त्यावेळी? काम्यवनात. वृंदावनाची जी 12 वनं आहेत त्याच्यात एक वनाचं नाव आहे काम्यवन. नंदगाव गेलेत का तुम्ही? नंदगाव आहे ना, त्याच्या शेजारी काम्यवन आहे. तिथं वृंदा देवीचं तुळशीचं मेन टेम्पल आहे, तुळशी देवीचं ते स्थान आहे. तर असं काम्यवनात ते वनवासाला गेले होते 14 वर्षांच्या, तेव्हा ते तिथं होते. आणि मग यांनी सांगितलं की दुर्वासा जा आणि एकटे नका जाऊ, सगळ्या तुमच्या भक्त परिवारांना शिष्य समूहाला घेऊन जावा. हा, मग आता तिथं गेल्यावरती काय याला वाटलं? जंगलात राहतात वनवासात हे सगळे ज्ञान गेले तर भोजन नसेल. आणि मग दुर्वासाला क्रोध येईल आणि मग काहीतरी दुर्वचन बोलेल, शाप देईल. मग त्यांना सातेसाठे त्यांच्या माग लागल असं आपल्याकडे म्हणतात. आता हा स्वप्नच पाहत होता पण दुर्योधन. आणि इथं जेव्हा हे गेले आणि मग हे सगळे भोजन करून बसलेच होते आणि त्यांना अक्षय तृतीयाच्या दिवशी हा एक पात्र भेटलं होतं द्रौपदीला. कोणतं? अक्षय पात्र. अक्षय तृतीया दिवस फार महत्वाचा आहे. त्या दिवशी व्यक्तीनं काहीतरी भगवत कार्य केलं पाहिजे, आध्यात्मिक कार्य. आता लोक काही ना काही खरेदी करतात, त्यांना वाटतं अक्षय राहील. अक्षय मतलब ज्याचा क्षय होत नाही, ते नष्ट होत नाही. एकच गोष्ट नष्ट नाही होत, भगवंताची सेवा. सेवा केलेलं जे फल आहे ते कधी नष्ट होत नाही. बाकी जगात मग तुम्ही काही करा, त्याचं फळ हमेशा नष्ट होणार आहे. त्यासाठी जेव्हा हे पांडव गेले दुर्वासा मुनी आणि गँग गेले तिथं, तर तिथं द्रौपदी आणि पांडव भोजन करून बसले होते. ते अक्षयपात्र कोणी देतात? सूर्यदेवाने. हा, तर तेव्हा भोजन करून पांडवांनी भोजन केलं आणि मग कोणी भोजन केलं? द्रौपदीने. ही सभ्यता आहे. स्त्रीचं कर्तव्य, पतीचं कर्तव्य, मुलांचं कर्तव्य, आई वडील, ही सगळी कर्तव्य शास्त्रांमध्ये दिलेले आणि ते जाणलं पाहिजे. तेव्हा व्यक्तीचं जीवन सुव्यवस्थित होऊ शकत. पहिलं पतीनं खाल्लं पाहिजे आणि नंतर कोणी खाल्लं पाहिजे? पत्नीनं खाल्लं पाहिजे. आजकालच्या युगात पहिले पत्नी खाऊन घेते आणि उष्ट राहिलेल्या फ्रीज मध्ये. पती आला ऑफिसवर ना, आता मी बसलेले आहे रिमोट कंट्रोल हातात घेऊन, जा फ्रीज मध्ये, फ्रीज उघड आणि खाऊन घे आणि मला किचन मधून पाणी पण घेऊन ये. असं असते आज युगामध्ये. कसली स्थिती आहे. बल्की स्त्रीमध्ये खूप शक्ती आहे. केव्हा? जेव्हा ती पतीची सेवा करते. पतिव्रता शास्त्र म्हणते ना, सती स्त्री. एवढी पॉवरफुल द्रौपदी, उत्तरा, कुंती, मंदोदरी रावणाची बायको, गांधारी, सावित्री. आता मी एक पुस्तक लिहायला कंपाईल करायला सुरुवात केली. जेवढ्या जेवढ्या महान महान स्त्रिया झाल्यात का आणि भगवंताच्या भक्त, त्यांचं चरित्र त्यामध्ये कान्होपात्रा आणि जनाबाई, मीराबाई नाही, ती पण आहे महान भक्त, आमच्या परंपरेत नाहीये. आणि असं यांचं ते सुरू केले आम्ही सगळी सर्च करून. ते बघते पुढच्या वर्षी पब्लिश होणार आहे हिंदीत. तर अशी पॉवरफुल बनत असते. तर त्या अशीच होती द्रौपदी. आणि द्रौपदीनं जेव्हा द्रौपदी खायची, तर ते अक्षय पात्र, ते पात्र असं होतं की किती येऊ द्या तुमच्या घरी आत येते. हा, स्वयंपाक करायची आवश्यकता नाही. हा, बल्की आवश्यकता नाहीये. आणि काही जरी वाढलं लगेच बाहेर, पनीरची सब्जी लगेच बाहेर, लड्डू, गुलाबजामुन, रसगुल्ले, जिलेबी आणि सगळं बाहेर असं यायचं. आणि मग वाढत राहा, किती वाढा. पण एकदा द्रौपदीने खाल्लं की ते काय होत, त्या दिवशीसाठी बंद. आणि मग हे दुर्वासा मुनी आले आणि युधिष्ठिर महाराज वगैरे म्हटले, महाराज लोक आपल्या घरी आले, काय आता काय आहे की नाही? ती म्हटली, आता आता मी खाल्लेलं आहे. आणि जेव्हा भक्तांवरती संकट येतं, ते कोणा कोणाचं नाव घेतात? कृष्णांचं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ती एक आवश्यक आहे की कधी संकट आलं तर आपल्याला भगवंताशिवाय कोणी वाचू शकत. उत्तरा अभिमन्यूची पत्नी. कुणाचे पुत्र होते अभिमन्यू? अर्जुन. आणि त्यांची आई कोण? सुभद्रा. हा, आणि ही जी उत्तरा आहे ती गर्भवती होती आणि तिच्या पोटात महाराज परीक्षित होते. आणि हे जे द्रोणाचार्य अश्वत्थामा, अश्वत्थामाने जेव्हा ब्रह्मास्त्र सोडलं, ते ब्रह्मास्त्र असं शस्त्र आहे की ज्याचं नाव घेऊन सोडेल ना, त्याच व्यक्तीला ते विनष्ट करणार, दुसऱ्यांना नाही. आणि जेव्हा ते ब्रह्मास्त्र येत होतं आणि भगवंत महाभारताच्या युद्धानंतर रथावरती बसून निघालेच होते, सगळे पांडव त्यांना घालवायला हस्तिनापुरात इंद्रप्रस्थमध्ये बाहेर असे उभे होते, तेव्हा जी उत्तरा जोर जोरात वरडायला लागली. गर्भवती स्त्री काय म्हणू लागली? पाय पाहि पाहि महायोगी देव देव जगतपते, कि हे कृष्ण, मी अत्यंत म्हणजे अधिक भयभीत झालेली आहे आणि तुमच्या शिवाय मला मला वाचवणार ह्या जगामध्ये कोणी नाही. आणि अर्जुन वगैरे सगळे उभे होते, पण तिने कुणाला पुकारलं? तिला माहिती आहे कृष्णांशिवाय कोणी रक्षक या जगात नाहीये. तर असे ती वरडली का, तर आईला आपलं मूल काय असते फार प्रिय असते. आता ह्या युगातल्या आया जातात हॉस्पिटलमध्ये गर्भपात, काय म्हणतात त्याला, मूल जन्माला यायच्या अगोदरच मुलाची पोटातच हत्या. आजकालच्या कलियुगातल्या ज्या आई आहेत अशी स्थिती, तिथं धोत्र अशी रडते भगवंतांना, म्हणते भगवंता मला मरू दे पण ह्या माझ्या पोटाचे पुत्र आहे त्याला मृत्यू नको आहे. तर मग भगवंत वाचवतात. तर ह्याप्रमाणे द्रौपदी आणि पांडवावरती जेव्हा कष्ट आले तेव्हा त्यांनी कृष्णांना पुकारलं. कृष्णा हे द्रौपदीचं नाव आहे. कोणाचं नाव आहे? हा, कृष्ण हे भगवंताचं नाव आहे. कारण द्रौपदी एवढं भक्त होती महान, हा, त्यामुळे तिचं नाव काय होत? कृष्णा. आणि तिचा वर्ण पण भगवंतांसारखा होता. तर अशी द्रौपदीने जेव्हा भगवंतांना स्मरण केलं तर भगवंत द्वारकेवरून क्विकली तुरंत तिथं पोहोचतात लगेच. आणि भगवंत येतात, कारण ही विशेषता आहे. भगवंतांना एकदा नारद मुनी म्हणतात, नारद म्हणतात भगवंता मी बऱ्याच लोकांना भेटायला जातो आणि सगळं तुमचं ऍड्रेस विचारतात, अरे भगवंत कुठे राहतात, भगवंत कुठे राहतात. भगवंत म्हटले मी एकाच ठिकाणी राहतो. यत्र गायंती मत भक्त तत्र तिष्ठामी नारद. हे नारदा, जिथे माझे भक्त मेरा माझं गुणगान करतात अशाच ठिकाणी मी काय करतो, निवास करतो. तर भगवंत तिथं जसे पोहोचले म्हणले द्रौपदी एवढी चिंतित काय आहे. मग द्रौपदीने सांगितली समस्या. भगवंत म्हटले काय म्हटले, आपण ऐकतो ना हमेशा, हा काय आहे का, मला भूक लागलेली आहे. आता आप तिथं भोग लावायला लागतो, तिथं भगवान काय करतात, स्वतः मागतात. वृंदावनात कधी भोग लावायची आवश्यकता भगवंताला नव्हती, स्वतः घरात जाऊन किचन मधून चोरी करून खायचे. भोग बनायच्या अगोदर त्या भगवान विचार करायचे, त्यांच्या घरी जायचे बर का जेवायला, जेवायला नाही सीधा चोरी करायला. का? तर गोपींचं एवढं प्रेम, हा वृंदावनातल्या लोकांचं एवढं प्रेम भगवंताशी की तुळशी टाकायची आवश्यकता नव्हती, घंटी वाजवायची आवश्यकता नव्हती, मंत्र उच्चारण्याची आवश्यकता नव्हती. पहिलेच भगवंत जाऊन सगळं खाण्याची तयारी. का? तर भगवंताची एवढी सेवा करायची. वृंदावन त्यासाठी श्रेष्ठ आहे की तिथे लोक आपल्या मुलांवरती, बायकोवरती, नवऱ्यावरती किंवा आईवडिलांवरती एवढं प्रेम नव्हतं, त्याच्यापेक्षा हजार पटीनं कुणावरती प्रेम करायचे, भगवंतावरती. हा, आणि जो अशा प्रकारचा व्यक्ती आहे तो वास्तवपणे वृंदावनाचा निवासी आहे, त्याला ब्रजवासी म्हटलेला आहे, वृंदावनवासी तो व्यक्ती योग्य आहे. असं जेव्हा भगवंतांनी म्हटलं की अरे काही खायला आहे का, ते घेतलं थोडस काहीतरी एक शाक, तू थोडा तुकडा भेटला भगवंतांनी खाल्ला. आणि यांनी सगळ्यांना कुठं पाठवलं होतं, पांडवांनी स्नान करायला यमुनेवरती. हे दुर्वासा मुनी किती हजार शिष्य, किती 60,000, सहा लोक घरात आले तरी अंगाला काप फुटतोय, घाम सुटतोय, किती स्वयंपाक आणि किती भांडी घासायची आणि किती काय करायचं, आहे की नाही. पहिलं अतिथी देव भव असायचं, काय कोणी जरी वाट सुरू आला घरात त्या दोघांनी अतिथी देव देव भव, भव मीन्स उनके समान आहे. कोणी पण अतिथी कुणाच्या समान आहे, देवाच्या सारखा आहे. मग त्याला खायला पाहिलं, शास्त्र सांगते ग्रहस्थ तो आहे, घरात जेवण बनलं की ग्रहस्थ व्यक्तीनी दरवाज्यात उभं राहायचं आणि बाहेर जाऊन जोरात वरडायचं 7 वेळा. शास्त्र म्हणते काय की कोणी भुकेला आहे का, उपाशी आहे का, कोणी किती वेळा, 7 वेळा. आणि कोणी जरी हाक नाही दिली आणि कोण नाही आलं तेव्हा येऊन जेवायचं. तवर ताटावरती बसायचा अधिकार त्या ग्रहस्थ व्यक्तीचा नाहीये. आता आमचे एक भक्त म्हणायचे की अमेरिकेत एक एक समजा मराठी व्यक्ती आहे, हा, तो गेला बाहेर स्वयंपाक बनवला बायकोने सगळं झालं. शास्त्रामध्ये असं सांगितलंय ना, काय जेवायच्या अगोदर ग्रस्ताने दरवाज्यात जाऊन 7 वेळा ओरडायचं आणि तेव्हा जेवायला बसायचं. तेव्हा तो गेला आणि जोरात बोलू लागला, कोणी उपाशी आहे का, जेवायला आमच्या घरी या. आणि त्यांनी वेळेला अजून कोणीच येत नाही. पण तो तिथे विदेशी मध्ये अमेरिकेत मराठी भाषेत बोलला त्यामुळे कुणाला काय समजलं नाही आणि येऊन बसलो. तो म्हणला मी धर्माचं पालन केलेलं आहे धर्माच्या नियमाचं. तर असं नाही पाहिजे, कपट भावना नाही. भगवंतांना सगळं सहन होत. भगवान म्हणतात ते हिंदीमध्ये येते, एक एक तुलसीदासने पद लिहिलंय त्यामध्ये ते म्हणतात कपट ना भाये, मतलब भगवंतांना कपट सहन होत नाहीये. भगवंत पतित पावन आहे परंतु भगवान कपट पावन नाही. सगळ्यांना ते कृपा देतात परंतु कपट भावनाचा जो व्यक्ती आहे भगवंतांना पसंत नाही, त्याच्यावरती कृपा करत नाही. तर असे पांडवांनी सगळ्यांना आंघोळीला जा बाबा तिकडे गेमुनीवर स्नान करा, स्नान केल्यावर जेवण तयार आहे या आणि खा. माता इथे यांची तर जेवण पण तयार नव्हते, भगवंत आले, भगवंतांनी खाल्लं आणि मग सांगितले युधिष्ठिरा जा त्यांना बोलवून आण. युधिष्ठिर तर मोठे, त्यांनी आपल्या छोट्या भावाला सांगितलं. कोण? भीम. साईज न मोठे पण वयाने काय छोटे आहेत भीम. भीमाला सांगितलं जा यमुनेवरती आणि त्या दुर्वासा आणि 60,000 शिष्यांना बोलवून आण. तुम्ही हे गेले भीम खाली हात नाही, हे तर याच्यावरती खांद्यावरती काय ठेवला होता गदा असा मोठा असा आणि रुबाबात गेले तिथं आणि असं बांधा उभं राहून म्हणले महाराज प्रसाद तयार आहे चला सगळे जेवायला. आता दुर्वासा म्हणे इकडं जसं भगवंतांनी खाल्लं तिकडं सगळे पोटावरती हात फिरवायला लागले पाण्यात. सगळ्यांना असे मोठमोठे डकार काय म्हणतात ढेकर हिंदी डकार म्हणतात डकार आणे लागले ढेकर येऊ लागले आणि जोर जोरात. आणि मग दुर्वासा म्हणतात अरे पांडवांनी 60,000 लोकांचं जेवण बनवलंय आणि आता एवढं एक एक दाना आतमध्ये नाही जाऊ शकत भाताचा कण किंवा काही जागाच नाही आतमध्ये टाईट झालेले. हा दुर्वासा म्हणले आता जर नाही म्हटलं या भीमाजवळ त्याची गदा पाहिली तर दुर्वासा घाबरले गदा आता पाहून की नाही म्हणायचं त्याच्या क्षमता नव्हती. भीम काय उलट्या खोपडीच आहे कदेने मारून टाकले ते. ते म्हटले नाही आप आगे जाओ हम आ रहे आपके पीछे पीछे आ रहे. तुम्ही त्यांना पाठवले भीमाने सांगितलं येणार आहेत. यांनी आपलं पाहिलं की भीम गेलेत आता दुसऱ्या वाटेने पळ काढला सगळ्या शिष्यांनी आणि दुर्वासानी. तर अशी जी स्थिती आहे यदि व्यक्तीच्या जीवनात दुसऱ्यांविषयी काय असतंय अशी द्वेषाची भावना कोणाची होती दुर्योधनाची. आणि जेव्हा भगवंताच्या सेवेत आपण असतो तर भगवंत आपली रक्षा करतात पदोपदी रक्षा करतात. आणि त्यासाठी महत्वाचं आहे भगवंताची शरण ग्रहण करणे. भगवंताची शरण फार महत्वाची, त्यासाठी त्याला शरणागती म्हटलेलं आहे. हा आणि भगवंत त्यासाठी यामध्ये भगवंतांची सेवा केली तर जगामध्ये कोणाची सेवा करायची आवश्यकता नाही. झाडाच्या मुळाला पाणी दिल्यावरती पायपाणी झाडाच्या शेंड्यावरती फुलावरती आणि पानावरती फांदीवरती टाकायची आवश्यकता. पाणी कुठं मुळाला, आळ कुठं बनवायचं मुळाजवळ. हा तसंच आहे. आणि जेवण कुठं दिलं तर सगळं संतुष्ट होईल पोटाला, हे भागवतामध्ये पण सांगितलेलं आहे की पोटाला भोजन दिल्यावरती सगळं शरीर संतुष्ट होऊन जात. त्यासाठी पांडवांनी कोणाची सेवा केली कृष्णाची. मग ते दुर्वासा मुनी सारखे महान महान डेंजर डेंजर लोक त्यांच्या जीवनात आले तरी भगवंत काय करतील रक्षा करतील, घाबरायचं कारण नाही आहे. त्यासाठी हे महत्वाचं आहे की व्यक्तीमध्ये भगवंताची सेवा करण्याची भावना असली पाहिजे. आणि भगवंताची सेवा करत राहिलं तर आपल्यामध्ये हे गुण येतात सगळे. आणि सगळ्यात पहिला कोणता गुण? सहनशीलता. सहनशीलता नसेल तर मग कुणाला कोणी सहन नाही होत. नवऱ्याला बायको सहन नाही होत, बायकोला नवरा सहन नाही होत, आई वडील नाही, मुश्किल आहे जीवन. मग ते जीवन एकत्र असून सुद्धा कसं आहे बस नारकीय जीवन आहे, नरकामध्ये राहिल्यासारखं आहे. हा तर फार 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 कठीण आहे. त्यासाठी काही जरी झालं तर व्यक्तीने काय केलं पाहिजे सहन करून पुढे चला. कारण प्रकृतीने एक गोष्ट आपल्याला दिलेली आहे काय विसरण्याची. आता आपल्या जीवनात किती किती कष्ट येतात पण हळूहळू ते आपण काय झालोय विसरले आणि पुढे जीवन जगते तर काय एवढा त्याचा प्रभाव जाणत नाही. हा त्यामुळं शास्त्र सांगतंय की हा जो गुण आहे भगवंत म्हणतात अर्जुना हा हे सहन करायला शिक आणि तेव्हाच आपण भगवंताच्या भक्तीत असं गंभीरतेने उभं राहू शकतो. नाहीतर मग फार मुश्किल आहे. त्या व्यक्तीच्या भगवत भक्ती होऊ शकत नाही. फार कठीण होऊन जात त्याच्यासाठी. हा तर हे जे गीत आहे त्याची चर्चा तो फारच लांब आहे. हा भक्तीनाथ ठाकूरांनी फार फार सुंदर रूपाने जीवनाविषयी सांगितले. हा तर आज आपण हीच चर्चा केली की यदि आपल्याला सुंदर दागिने घालायची इच्छा असेल तर खरे दागिने कोणते आहेत. एका चांगल्या व्यक्तीचे गुण आपल्यात आले पाहिजेत. पहिला गुण कोणता आहे? सहनशीलता. तितिक्ष्वाहा कारुणिका त्यांच्या आईने त्यांना सांगितला. कपिल देवानी त्यांच्या आईला हा पहिला श्लोक बोलला. तितिक्ष्वाहा कारुणिका सुहृद सर्व देहिना अजात शत्रवा शांता साधवा साधु भूषणा. तितिक्ष्वा मीन्स सहनशीलता. कारुणिका मतलब दयेची भावना करुणा. तितिक्ष्वा कारुणिका सुहृद सर्व देहिना सगळ्या लोकांशी सगळ्या व्यक्तींशी मित्रताचे संबंध हा प्रेमाचे संबंध ठेवले पाहिजे. अजात शत्रवा शांता आपण कुणाशीही शत्रुता कुणालाही शत्रू नाही मानलं पाहिजे आपल्या जीवनात. दुसरा आपल्याला मानू शकते की अरे हा माझा शत्रू आहे. आपण आपल्या जीवनात आपण स्वतःहून कुणाला शत्रू रूपाने कधीही पाहिलं नाही पाहिजे. असे कोण होते? युधिष्ठिर. युधिष्ठिर महाराज अजात शत्रवा म्हणजे ज्याचा शत्रूंनी जन्मच नाही घेतला. अजात हा शत्रूच नाही. अजात शत्रवा आणि एक गुण आहे शांत. हा म्हणजे चंचल नाही. आज हा डिसिजन तो उद्या ते डिसिजन. चंचल म्हणून असते ना माकडासारखं बारक्या पोरासारखं. ते पहिलं म्हणत नाही मला पत्रवळीतच दे आणि दुसऱ्या वेळेस बसते करायचं म्हणतो मला प्लेट मध्ये दे जेवायला. आहे ना लहान मुल माकड ह्या दोन्ही एकच असतात. ह्या फांद्यावर त्या फांद्यावर ह्या फांद्यावर त्या फांद्यावर. अजात शत्रवा शांत साधवा साधू भूषणा. तर हे एका व्यक्तीचे भूषण आहे. आभूषण शब्दापासून काय येत? भूषण. हा म्हटलं अलंकार आहे दागिने आहेत हे ज्याच्यामध्ये तो श्रेष्ठ आहे. अदरवाईज किती जरी काय असेल तर सगळं मातीप्रमाणे आहे ना. त्या व्यक्तीसाठी हृदयामध्ये जागा नाहीये. बस तोंडावर पुढे लोक फार हा हा करतील. जसा तो पाऊल टाकून गेला का त्याच्या मागे त्याला शिव्या द्यायला तयार. त्यासाठी शास्त्र सांगते की असे गुण आपण आपल्या जीवनामध्ये विकसित केले पाहिजे. हा हे कोण सांगत होता? भगवान कपिल आपली आई देवहूती देवहूती मातेला. हा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की समवेत गौर भक्त वृंद की जय. गौर प्रेमानंदे सत्य झाले.